चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उत्पादन घटल्याने साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता। ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। भारत, थायलंड, युरोपियन युनियन या देशातील साखरेच्या उत्पादनात 4 मिलियन टन घट झाल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता असल्याचं इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अविनाश वर्मा यांनी सांगितलं। ते म्हणाले, भारताच्या साखर सबसिडीबाबत ब्राझीलसह काही देशांनी आक्षेप घेतला आहे। त्यानुसार जागतिक व्यापारी संघटनेला पॅनेल स्थापण्याची विनंतीही करण्यात आली। त्यानुसार दक्षिण अमेरिकेत जेनेवा आधारित जागतिक व्यापार संघटनेनं पॅनल स्थापन करण्यासंदर्भात निवेदनही दिलं होतं। या विवाद पॅनलवरून भारताची सबसिडी जागतिक व्यापारी संघटनेच्या नियमांशी सुसंगत आहे की नाही याबाबत चर्चा करता येईल। संघटनेनं मंजूर तरतुदींमधून निर्यातीस पाठबळ देण्याचाही प्रयत्न करता येईल।